श्रीराम, श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. हा 90वा श्लोक आहे. नये रामवाणी तया थोर हानी, जनी व्यर्थ प्राणी तया नाम काणी. हरी नाम हे वेदशास्त्री पुराणी, बहु आगळे बोलिली व्यासवाणी. नामाचंच महत्त्व सांगितलेलं आहे. नये रामवाणी, ज्याच्या मुखामध्ये राम येत नसेल, ज्याच्या वाणीमध्ये राम येत नसेल, तया थोर हानी. हानी म्हणजे हानी, नाश. रामाचं नाव मुखात नाही, त्याचा नाशच संभवतो, होत असतो. अगदी काही झाले नाही तरी आपल्या आयुष्याचा नाश होत असतो. एक एक दिवस आयुष्यातला संपत असतो, काहीच प्राप्त न होता. आयुष्याची गेली, 25 वर्ष गेली, 40 वर्ष गेली, 60 वर्ष गेली, काय प्राप्त झालं? काही नाही. मग काय केलं? खाल्लं, जेवलं, झोपलो, इकडं तिकडं फिरलो, गप्पा मारल्या, काय उद्योगधंदा असेल तो केलं, हाताला काय आलं? काही नाही. म्हणून म्हणतायत नये रामवाणी तया थोर हानी. हानी कशाची आली? नरजन्म व्यर्थ गेला. गेला रे गेला, जन्म वाया गेला. असं एक दिवस म्हणायची वेळ येती की ह्या जन्मात येऊन काही मिळवलं नाही. ज्याच्या पाठीमागं धावलो ते आपल्यापासून दूर गेलं, ते तर मिळालं नाहीच. आणि जे मिळवायला पाहिजे होतं तेही आपण मिळवलं नाही, आयुष्य फुकट गेलं. म्हणून नये रामवाणी तया थोर हानी, जनी व्यर्थ प्राणी. असा जो प्राणी आहे, माणसाला प्राणीच म्हणतात ते, असा जो मनुष्य प्राणी आहे त्या जगामध्ये व्यर्थ गेला. काही केलेलं नाही त्याने, व्यर्थ गेला. तया नाम काणी, तो क्षुद्र समजावा. असा जो मनुष्य असेल, परमार्थ करत नाही, रामनाम घेत नाही, ध्यान करत नाही, परमेश्वराचं चिंतन नाही, परमेश्वर प्राप्तीसाठी धडपड नाही, असा जीव क्षुद्र आहे, यक्कश्चित जीव आहे. तो गेला आला कोणी त्याला विचारत नाही. अनेक मंडळी येतात आणि जातात, खूप श्रीमंत मंडळी गेली, कोणी विचारत नाही. पण जे संत होऊन गेले, 700-700 वर्ष झाली ज्ञानेश्वरांना जाऊन, पण ते अमर झाले. त्यांनी नरजन्मात येऊन मिळवलं. ज्ञानेश्वर महाराज झाले, नाथ महाराज झाले, समर्थ झाले, तुकोबा झाले, यांनी संतांनी आपल्या जन्माला येऊन त्या सार्थक केलं जन्माचं. त्यांनी नाश केला नाही, कारण भगवंताची आराधना केली, त्याला पक्का धरला, त्यामुळे त्याच्याबरोबर तेही मुक्त होऊन गेले. त्यामुळे काय केलं असता जन्म सार्थकी लागतो आणि काय केल्याने व्यर्थ जातो हे तरी निदान आपल्याला समजायला पाहिजे. म्हणून जनी व्यर्थ प्राणी तया नाम काणी. पुढच्या चरणात म्हटलंय, हरी नाम हे वेदशास्त्री पुराणी, बहु आगळे बोलिली व्यासवाणी. हरिनामाबद्दल काय म्हटलेलं आहे ते म्हणतात आम्हीच सांगतो असं नाही आहे. व्यासवाणी बोलले, महर्षी व्यासांपासून वेदशास्त्र पुराणं ही जे मान्य ग्रंथ आहेत, सर्व मान्य ग्रंथ आहेत वेदामध्ये, शास्त्रामध्ये, पुराणामध्ये, व्यासानी जे जे सांगितलं ते, या सगळ्यामध्ये जर काही सांगितलं असेल तर हेच सांगितलं आहे की हरिनाम हे बहु आगळे, सर्वश्रेष्ठ आहे. आता त्यांनी सांगितल्यानंतर तरी आपण ते धरतो का हे बघायला पाहिजे. त्या नामाचा आधार घेत ते हे भवपार पलीकडे गेले, अमर झाले. आणि त्यांनी पुन्हा पुन्हा आपल्या ग्रंथातनं सांगितलं आहे की नामाचं महात्म्य काय आहे, नाम का घ्यायला पाहिजे ते. त्यामुळे आपण आत्तापर्यंतही बघितलं की नामाचं स्वरूप काय आहे, किती सोपं आहे, घ्यायला कष्ट नाही, सगळं चांगलं आहे, तरी आपण का घेत नाही असं म्हटलं तर अज्ञानाने. संसाराची आसक्ती इतकी आहे, विषयामध्ये इतके काही गुंतलेलो आहोत की आपल्याला त्याचं स्मरणच होत नाही. केव्हा तरी एकदा झालं स्मरण तर थोडंसं आलं झालं, थोडं संपलं. आता दसरा दिवाळीचे दिवस आले, भगवंत कुठला आठवतो? तो आठवतच नाही. इष्टमित्र येणार, नातेवाईक मंडळी येणार, नाना फराळाच्या गोष्टी करायच्या, कपडा खरेदी करायच्या, अनावश्यक वस्तू घरात आणून ठेवायच्या, कारण ज्यादा पैसे झालेले आहेत, गरजेपेक्षा पात्रतेपेक्षा जास्त पैसे मिळत आहेत, त्या पैशाचं काय करावं ते कळत नाही आहे, त्याचा योग्य वापर कसा करावा हे कळायला देखील बुद्धी लागते. ती बुद्धी नसेल तर तो पैसाही गेला, जीवन व्यर्थ गेलं, वेळ गेला, हाताला काही लागलं नाही. आपल्याला जे काही मिळालेलं आहे भगवत कृपेने, ते आपल्या गरजेपुरतं वापरून बाकीचं जे आहे ते जर पेरलं, म्हणजे परोपकार दानधर्म केला, तर ते पेरलेलं जे कण असतात ते उगवतात पुण्यरूपाने आणि आपल्याला त्याचा उपयोग होतो पुढे. पण त्याच्याऐवजी आहेत पैसे, खिशात टाकले, उडवतात, तिकडे गेले, तिकडे गेले, तिकडे गेले, व्यर्थ. आल्यानंतर जर विचारलं काय झालं, काय नाही झालं, मग फिरलो, उगीच फिरलो. मग समर्थ हे सांगतात, संत सांगतात, ते काय ठाईचं बैसोनी करा, एकचित्त आवडी अनंत आळवावा, हे सांगतात ते काय, त्याचं काय झालं, त्याचं काय नाही, ते आम्ही गुंडाळून ठेवून दिलं आणि आम्हाला हवं तसं आम्ही वागत सुटलो. आज इकडं, उद्या तिकडं, परवा तिकडं फिरत राहिलो. गेला वेळ, गेला श्रम, गेले पैसे, गेले हाताला काही मिळालं नाही. असं होऊ नये म्हणून कानी कपाळ हे संत ओरडत असतात, सांगत असतात, समजावत असतात, आळवत असतात. त्याचा काही परिणाम जर झाला आणि एखादा जीव जरी नेमक्या मार्गाने चालायला लागला तर त्याचा आनंद त्यांना असतो. त्यांच्या समाधीच्या ठिकाणी तुम्ही सोन्याची त्यांनी कवरं तिथं घातलीत, काही आणखीन दागदागिने त्यांना घातले, त्याचा आनंद त्यांना नाही आहे. तुम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे किती वागता आहात तसं जर दिसलं तर त्यांना आनंद आहे. बाकी त्यांना काही देऊन सोन्याम चांदीने मढवून त्याचा उपयोग काही नाही आहे. ते ठीक आहे, करायचं असेल करा तुम्ही, पण त्यातच सगळी आपली एनर्जी, वेळ, पैसा घालवण्यापेक्षा साधना करा आणि भगवत प्राप्ती ज्या योग्य होईल, आपण त्याच्याशी एकरूप ज्या योग्य होईल त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करावा, तरच आपलं आयुष्य सार्थकी लागेल. जय जय रघुवीर समर्थ.